आकाशवाणी मुंबई। अदिती बापट राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मुंबईत येणार। 52,300 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं करणार भूमिपूजन आणि लोकार्पण। नीती आयोगाचा 2023-2024 एसजीडी इंडिया इंडेक्स अर्थात शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांक जारी। 7 राज्यांमधल्या 13 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी सुरू। आणि भारत आणि झिम्बाब्वे टी20 क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज हरारे इथं रंगणार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मुंबईत येणार असून त्यांच्या हस्ते 52,300 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे। गोरेगाव इथल्या नेस्को प्रदर्शन केंद्रात रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित 29,400 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होईल। गोरेगाव मुलुंड रस्त्यावरचा जुळा बोगदा, ठाणे बोरिवली दरम्यानचा बोगदा, तसंच नवी मुंबईत तुर्भे इथं कल्याण यार्ड रिमॉडेलिंग आणि गतिशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल या प्रकल्पांची पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल। त्यानंतर प्रधानमंत्री लोकमान्य टिळक टर्मिनसवरच्या नवीन फलाटाचं लोकार्पण करतील। मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजनेचं उद्घाटन देखील प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार असून संध्याकाळी ते इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करतील। नीती आयोगानं काल 2023-2024 एसजीडी इंडिया इंडेक्स अर्थात शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांक जारी केला। नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रमण्यम आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निर्देशांक जारी करण्यात आला। जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असूनही भारत शाश्वत विकास उद्दिष्टांकडे प्रगती करत आहे। 2018 आणि 2020-21 वरून हा निर्देशांक 2023-24 गेला आहे। देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची प्रगती मोजण्यासाठी हा निर्देशांक वापरला जातो। प्राप्तीकर विभागानं 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 6,45,000 कोटी रुपयांहून अधिक प्रत्यक्ष कर संकलन केलं आहे। तसंच या महिन्याच्या 11 तारखेपर्यंत 70,902 कोटी रुपयांचा परतावा जारी केला आहे। एकूण संकलनात 2,65,336 कोटी रुपये कॉर्पोरेट कर, 3,61,862 कोटी रुपये वैयक्तिक प्राप्तीकर आणि 1,426 कोटी रुपये इतर करांचा समावेश असल्याचं प्राप्तीकर विभागानं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे। निव्वळ 5,74,357 कोटी रुपये जमा झाल्याचं आकडेवारीत नमूद करण्यात आलं आहे। महाराष्ट्रात कांदा, कापूस आणि सोयाबीनमधील दरांच्या चढउतारांनी त्रास झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच दिलासा देण्याचं आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना दिलं आहे। पाशा पटेल यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे। वाणिज्य मंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घडवून आणलेल्या भेटीमध्ये हे आश्वासन दिल्याचंही पत्रकात म्हटलं आहे। इस्रायलवर 7 ऑक्टोबर 2023 झालेल्या हल्ल्यातल्या मुख्य सूत्रधारांपैकी एक असणारा हमासचा वरिष्ठ कमांडर इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारला गेला आहे। अयमन शोदेह असं या कमांडरचं नाव असून तो शाजया बटालायनचा डिप्युटी कमांडर होता अशी माहिती इस्रायलच्या संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यानं दिली आहे। दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या 150 जणांमध्ये त्याचा समावेश होता असंही त्यांनी सांगितलं। नेपाळमध्ये पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं बहुमत गमावल्यानंतर विरोधी पक्षनेते केपी शर्मा ओली यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे। राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी काल रात्री उशिरा भेट घेऊन ओली यांनी नेपाळ काँग्रेस आणि इतर लहान पक्षांचा पाठिंबा आपल्याला असल्याचा दावा सादर केला। येत्या 3 दिवसात त्यांना सरकार स्थापन करायचं आहे। 275 सदस्यांच्या नेपाळ संसदेत नेपाळ काँग्रेसचे 89, एमालेचे 78 आणि राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीचे 14 सदस्य आहेत। प्रसारभारती आणि आयआयटी दिल्ली यांच्या वतीनं आजपासून दिल्लीतल्या त्यागराज स्टेडियमवर डीडी रोबोकॉन इंडिया 2024 आयोजन करण्यात आलं आहे। या 2 दिवसीय स्पर्धेत देशातली 45 हून अधिक महाविद्यालयं, विद्यापीठं आणि इतर शैक्षणिक संस्थांमधले 750 हून अधिक विद्यार्थी सहभागी होत आहेत। डीडी रोबोकॉनमधील विजेता संघ व्हिएतनाममधील क्वांग निन्ह इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय एशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन रोबोकॉन 2024 भारताचं प्रतिनिधित्व करेल। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. सात राज्यांमधल्या 13 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आज सुरू आहे. 10 जुलै रोजी या निवडणुकीसाठी मतदान झालं होतं. पंजाबमधल्या जालंधर पश्चिम मतदारसंघाचा निकाल घोषित झाला असून इथं आम आदमी पार्टीचे मोहिंदर भगत हे विजयी झाले आहेत. तर हिमाचल प्रदेशमधल्या देहरा मतदारसंघात काँग्रेसचे कमलेश ठाकूर जिंकले आहेत. इतर मतदारसंघांचे कल स्पष्ट झाले असून पश्चिम बंगालमधल्या रायगंज, राणाघाट दक्षिण, बागडा आणि माणिकताल या चारही मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. उत्तराखंडमधल्या मंगलोर आणि बद्रीनाथ तसंच मध्यप्रदेशच्या अमरवाडामध्ये काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. तामिळनाडूमधल्या विक्रवंडीमध्ये द्रमुक, बिहारच्या रुपौली मतदारसंघात अपक्ष उमेदवार शंकर सिंह आघाडीवर आहेत. तर हिमाचल प्रदेशच्या नलगडमध्ये काँग्रेस आणि हमीरपूरमध्ये भाजपाचा उमेदवार आघाडीवर आहे. 14व्या महाराष्ट्र विधानसभेच्या अखेरच्या अधिवेशनाचा काल शेवटचा दिवस होता. या अधिवेशन काळात झालेल्या कामकाजाचा आढावा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहासमोर मांडला. या अधिवेशन काळात एकूण 13 बैठकीत 91 तास 2 मिनिटं कामकाज झालं तर अधिवेशनाचा 3 तास 19 मिनिटं वेळ वाया गेला. या अधिवेशन काळात 337 तारांकित प्रश्न स्वीकृत केले गेले. यातल्या 32 प्रश्नांना मंत्र्यांनी उत्तरं दिली. 131 अशासकीय ठरावांच्या सूचना मान्य करण्यात आल्या तर 1 शासकीय ठराव मांडण्यात आला. अधिवेशन काळात 8 शासकीय विधेयकं संमत करण्यात आली. विधानसभा सदस्यांची या सत्रातली उपस्थिती 67% जास्त राहिली. महाराष्ट्र विधान परिषदेत अधिवेशन काळात झालेल्या कामकाजाचा आढावा उपसभापती नीलम गोरे यांनी काल सभागृहासमोर मांडला. या अधिवेशन काळात एकूण 13 बैठकीत 60 तास 26 मिनिटं कामकाज झालं तर 10 मिनिटं वेळ वाया गेला. 428 तारांकित प्रश्न स्वीकृत केले गेले. यातल्या 55 प्रश्नांना मंत्र्यांनी उत्तरं दिली. अधिवेशन काळात विधान परिषदेत 2 अध्यादेश पटलावर ठेवण्यात आले तर 3 शासकीय विधेयकं संमत करण्यात आली. कामकाजाच्या काळात सदस्यांची उपस्थिती 77% इतकी राहिली. क्रिकेटमध्ये भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या T20 मालिकेतला चौथा सामना आज हरारेमध्ये संध्याकाळी 4:30 होणार आहे. या मालिकेत भारत 2-1 आघाडीवर आहे. मालिकेतल्या पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघानं जोरदार पुनरागमन करत पुढच्या 2 सामन्यात झिम्बाब्वेला पराभूत केलं. आजचा सामना दोन्ही संघांच्या दृष्टीनं महत्वपूर्ण आहे. दरम्यान मालिकेतला 5वा आणि शेवटचा सामना उद्या होणार आहे. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज संध्याकाळी महिला एकेरीच्या अंतिम फेरीत 7व्या मानांकित जास्मिन पाओलिनीची लढत 31व्या मानांकित बार्बोरा क्रेझिकोवाशी होणार आहे. चेक प्रजासत्ताकच्या क्रेझिकोवानं गुरुवारी उपांत्य फेरीत कझाकस्तानच्या एलेना रायबाकिना हिच्यावर विजय मिळवून विम्बल्डनच्या पहिल्याच अंतिम फेरीत प्रवेश केला. इटलीच्या पाओलिनीनं उपांत्य फेरीत क्रोएशियाच्या डोना वेकिकचा पराभव करून अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. पुरुष एकेरीचा अंतिम सामना उद्या नोवाक जोकोविच आणि गतविजेता कार्लोस अल्कारास यांच्यात होणार आहे. सर्बियाच्या जोकोविचनं काल रात्री झालेल्या उपांत्य फेरीत इटालियन लोरेन्झो मुसेट्टी विरुद्ध विजय मिळवला तर अल्कारासनं उपांत्य फेरीत रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा पराभव करून स्पर्धेतील सरळ दुसरी अंतिम फेरी गाठली. पुरुष दुहेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत हेन्नी पॅटन आणि हॅरी हेली ओवारा या ब्रिटिश फिनिश जोडीचा सामना आज संध्याकाळी मॅक्स पर्सेल आणि जॉर्डन थॉम्पसन या ऑस्ट्रेलियन जोडीशी होणार आहे. महिला दुहेरीत कॅनडाची गॅब्रिएला डब्रोस्की आणि न्यूझीलंडची एरिन राउटलिफ या जोडीचा सामना आज रात्री अंतिम फेरीत चेक प्रजासत्ताकच्या कॅटरिना सियानोकोवा आणि अमेरिकेच्या टेलर साउंडसेंड यांच्याशी होणार आहे. भारतीय हवामान विभागानं पुढील 3 दिवसात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, रायलसीमा, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मुंबईत येणार. 52,300 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं करणार भूमिपूजन आणि लोकार्पण. नीती आयोगाचा 2023-2024 साठीचा एसजीडी इंडिया इंडेक्स अर्थात शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांक जारी. 7 राज्यांमधल्या 13 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी सुरू आणि भारत आणि झिम्बाब्वे T20 क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज हरारे इथं रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.